नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरील ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. बाणावलेच्या जिल्हा पंचायत वांगडी आणि राज्यातल्या हेर पंचायतीतल्या रित्या सुवाता खातीर 23 जूनाक पोटवेंचणूक जातली. नुस्त्यांच्या तात्यांची पोसवण करपा हेतान नुस्तेमारी खात्यान फाल्यां सावन 2 महिने नुस्तेमारी बंदी घोशीत केल्या. दुधसागर घसघसो फाल्यां सावन म्हळ्यार 1 जून सावन पर्यटकांच्या येरादारी खातीर बंद आसतलो असो आदेश उत्तर गोंय रानजीव पर्यावरण आनी पर्यटन विभागाचे उपरान संरक्षक हांणी जारी केला. मॉन्सून केरळांत पाविल्ल्यान 4 वा 5 जूनाक गोंयांत पावतलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी संवसारीक तंबाखू विरोधी दिसा निमतान आयज देशभरांत तरेकवार कार्यावळी जाल्यो. आतां पुराय खबरो. बाणावलीचे जिल्हा पंचायत वांगडी अपात्र थारिल्ल्यान रिते जाल्ले जागे खातीर 23 जूनाक पोटवेंचणूक जातली. बाणावली जिल्हा पंचायत पोटवेंचणुके सयत हेर पंचायतीच्या रित्या आशिल्ल्या 10 वॉर्डा खातीरय 23 जूनाक पोटवेंचणूक जातली. साबार पंचायतीच्या 10 वॉर्डा मदी सुकूर पंचायत वॉर्ड क्रमांक 10, कुडणे पंचायत वॉर्ड क्रमांक 2, शेल्डे पंचायत वॉर्ड क्रमांक 2, कुणय पंचायत वॉर्ड क्रमांक 7, केरी पंचायत वॉर्ड क्रमांक 3, वळवय वॉर्ड क्रमांक 2, बोरी पंचायत वॉर्ड क्रमांक 11, असोळणा वॉर्ड क्रमांक 1, राशोल पंचायत वॉर्ड क्रमांक 5, सुरावली वॉर्ड क्रमांक 2 आदी वॉर्डांचो आस्पाव आसा. जिल्हो पंचायत तशेंच पंचायती खातीर मतपत्रिकेच्या आधारान मतदान जातलें. वेंचणुके खातीर 5 जून सावन 12 जून मेरेन उमेदवारी अर्ज स्विकारतले. 13 जूनाक उमेदवारी अर्जांची छाननी जातली. उमेदवारांक 14 जूनाक आपले उमेदवारी अर्ज फाटी घेवंक मेळटले. 23 जूनाक मतदान जाले उपरांत 24 जूनाक मतमेजणी जावन निकाल जाहीर जातले. 23 जूनाक सकाळी 8 ते सांजे 5 वरां मेरेन मतदान जातले. जिल्हो पंचायत तशेंच पंचायत पोटवेंचणुके खातीर जिल्हाधिकाऱ्यांची वेंचणूक अधिकारी म्हूण नेमणूक जाल्या. पंचायती खातीर संबंधित मालाचे मामलेदार वेंचणूक अधिकारी आसतले. जिल्हो पंचायती खातीर उमेदवारांक 5 लाख रुपया मेरेन खर्चाची मर्यादा आसा. पंचायती खातीर उमेदवारांक चडांत चड 40,000 रुपया खर्च करपाक मेळटले. नुस्त्यांच्या तात्यांची जतनाय करपा खातीर दर वर्सा प्रमाण नुस्तेमारी खात्यान अंदूय 2 महिन्या खातीर नुस्तेमारी बंदीची घोषणा केल्या. ही बंदी फाल्यां सावन म्हळ्यार 1 जून ते 31 जुलय मेरेन आसतली. नुस्तेमारी बंदी आसली तरी पारंपारीक होडी वा बोटीन नुस्तेमारी करपाची मेकळीक आसतली. मेकॅनिकल ट्रॉलर वा पर्सिने नेटच्या आधारान मात नुस्तेमारी करपाक मेळची ना अशें नुस्तेमारी खात्यान अधिसुचोवणे स्पश्ट केला. पावसाच्या पहिल्या 2 महिन्यांत बऱ्याच जातींचे नुस्तें तात्यां घालतात. ट्रॉलरान नुस्तेमारी जाली जाल्यार ती नष्ट जावन नुस्त्याचे उत्पादन उणे जावपाची भिरांत आसता. हाका लागून जून आनी जुलय हे 2 महिने ट्रॉलराच्या आधारान नुस्तेमारीचेर बंदी घातल्या. नुस्तेमारी खातें दर वर्सा अधिसुचोवणी जारी करून बंदी जाहीर करता. दुधसागर घसघसो अंदू 1 जून सावन पर्यटकांचे येरादारी खातीर बंद आसतलो असो आदेश उत्तर गोंय रानजीव पर्यावरण आनी पर्यटन विभागाचे उपरान संरक्षक हांणी जारी केला. भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान मोलेचो दुधसागर घसघसो पर्यटन सर्किट वाहनांच्या येरादारी खातीर बंद उरतलो अशें आदेशान म्हळा. मोलेंच्या दुधसागर घसघश्याकडेन पर्यटक आकर्षित जातात. पावसांत लाखांनी पर्यटक ह्या घसघश्याक भेट दितात. मात फाटले कांय वर्सा सावन हांगा पर्यटक बुडपाच्यो घडणुको घडटात. तशेंच हो वाठार रानांतल्या जनावरां खातीर आरक्षितूय आसा. हाची दखल घेवन पावसाच्या हंगामांत पर्यटकांक घेवन वचपी जिपींचेर बंदी घाल्या. अंदूय अशीच बंदी उत्तर गोंय रानजीव पर्यावरण आनी पर्यटन विभागाचे उपरान संरक्षक हांणी जारी केल्या. फाटल्या वर्सा 11 जून 2023 सावन ही बंदी घाल्ली. उपरांत 15 ऑक्टोबराक ती काडिल्ली. मात अंदू मॉन्सून वेळार सुरू जावपाचे संकेत आसात ताका लागून 1 जून सावन बंदी लागू केल्या. ही बंदी केन्ना सोंपतली हें अजून स्पश्ट जावंक ना. गोंय जरी ल्हान राज्य आसलें तरी शिक्षण उद्देग आनी पर्यटन हे वाठारांत गोंयांत बरीच उदरगत केल्या. अशीच उदरगत बिहार राज्याक सुद्धा करप शक्य आसा अशें बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार हांणी बिहारच्या राजभवनांत घडोवन हाडिल्ल्या गोंय राज्य घटक दिसाचे कार्यावळींत उलयतना सांगले. घटक राज्याक अंदू 37 वर्स पुराय जाल्यान एक भारत श्रेष्ठ भारत येवजणे खाला बिहार राजभवनाचेर 30 मेक गोंय घटक राज्य मनोवपी कार्यावळ जाली ते वेळार राज्यपाल राजेंद्र आर्लेकार उलयताले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी आयकतात. काणकोणच्यो नगराध्यक्ष म्हणून सारा शंभा नायक देसाय बिनविरोध वेंचून आयल्यात. काणकोण नगराध्यक्ष पदा खातीर नगरसेवक सारा शंभा नायक देसाय हांचो एकसुरो अर्ज वेंचणूक अधिकारी मंगलदास गांवकार हांचे कडेन सादर केल्लो. नगराध्यक्षाच्या विष्णुके खातीर नगरपालिका मंडळाची खाशेली बसका आपयिल्ली. हे बसकेक फकत 7 नगरसेवक हजर आशिल्ले. सारा नायक देसाय नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध वेंचून आयले उपरांत सभापती रमेश तवडकार हांच्या सहकारान सगळ्या उदरगतीची कामां करपा खातीर यत्न करतली अशें ताणी सांगले. मॉन्सून केरळात पाविल्ल्यान आता 4 वा 5 जूनाक गोंयात मॉन्सून पावतलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. राज्यात अंदूच्या मॉन्सून हंगामात सरासरी परस चड पावस पडपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायल्या. खात्यावतीन जारी केल्ल्या दुसऱ्या टप्प्यातल्या अदमासातल्यान ही माहिती मेळ्ळ्या. देशभरात मॉन्सून 106% आसपाक शकता असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. जून ते सप्टेंबर मजगतीच्या ह्या अदमासात 5% फरक आसूं येता. मॉन्सूनाक केरळातल्यान गोंयात दाखल जावपाक 4 ते 5 दिसांचो काळ लागता. हाका लागून मॉन्सून गोंय राज्यांत 4 वा 5 जूनाक पावपाची शक्यताय आसा. खात्यान राज्यांत 3 जून मेरेन मध्यम ते आडवेळो पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. फुडले 7 दीस चडांत चड तापमान 34° सेल्सियस मेरेन उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. संवसारीक तंबाखू विरोधी दीस आयज देशभरांत तरेकवार कार्यावळी वरवीं पाळ्ळो. तंबाखू हो भौशीक भलायके खातीर व्हड धोको आसा अशें केंद्रीय भलायकी सचीव अपूर्व चंद्रा हांणी सांगलें. आयज संवसारीक तंबाखू विरोधी दिसा निमतान नवी दिल्लींत घडोवन हाडिल्ल्या कार्यावळींत ते उलयताले. दर वर्सा देशांत तंबाखू सेवनाक लागून 13 लाख लोकांक मरण येता. त्या कारणान देशाचे भलायकी वेवस्थेचेर व्हड अर्थीक भार पडटा. ह्या प्रस्नाक तोंड दिवपा खातीर सरकार सतत यत्न करता. तंबाखू सेवनाचे नियंत्रण दवरपा खातीर सिगारेट आनी हेर तंबाखू उत्पादनांचे खर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदो चालीक लावपाचो सरकारान निर्णय घेतला अशें तांणी हे वेळार उलयतना सांगलें. डॉ फ्रांसिस लुईस गोम्स हे खूब बुदवंत आशिल्ले. तशेंच ते लेखक, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार आनी राजकारणी आशिल्ले. तांच्या भोवमुखी व्यक्तिमत्वाचो आमी अभिमान बाळगूंक जाय अशें दक्षीण गोंयचे जिल्लोधिकारी अश्विन चंद्रू हांणी सांगलें. डॉ फ्रांसिस लुईस गोम्स हांच्या 195व्या जयंती निमतान आयोजीत केल्ल्या कार्यावळींत तांणी हो उलो मारला. आयज नावेलीच्या डॉ फ्रांसिस लुईस गोम्स ट्रस्टान उभारिल्ल्या गोम्स हांच्या पुतळ्याक फुलां ओंपून आर्गां दिली. पयलेच खेपे ही कार्यावळ सरकारी पावण्यार आयोजीत केल्ली. पूण आचारसंहितेक लागून ही कार्यावळ व्हड प्रमाणांत घडोवन हाडूंक मेळ्ळी ना. पूण फुडल्या वर्सा ही कार्यावळ बरे पद्दतीन घडोवन हाडटले अशें जिल्लोधिकाऱ्यांनी हे वेळार उलयतना सांगलें. कार्यावळींत डॉ फ्रांसिस लुईस गोम्स ट्रस्टाचे अध्यक्ष आनी आदले मुखेलमंत्री लुईजीन फालेरो तशेंच गोवा दमण दीव स्वातंत्र्य सेनानी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाय, विनायक मुर्डेकर, अविनाश शिरोडकर, नावेलीच्या अवर लेडी ऑफ रोजरी चर्चीचे मानेस्ट फादर गाब्रियल कुतिनो, रजनी रायकर आदी मानेस्त हे कार्यावळीत हजर आशिल्ले. कोंकणी नाटक संगीत अकादमीचे वतीन 2 जूनाक कोंकणी गीत आनी संगीत व्हिडिओ आल्बम महोत्सव तशेंच पुरस्कार सुवाळो 2024 जातलो. हो सुवाळो मडगांवच्या रविंद्र भवनाच्या कॉन्फरन्स सभाघरांत सांजेच्या 3 वरांचेर जातलो. कार्यावळीक गीत संगीत आल्बमकार, चित्रपट निर्माते, कलाकार तशेंच आदले आमदार दामू नायक मुखेल सोयरे म्हण हाजीर रावतले. जाल्यार फिल्म निर्माते, दिग्दर्शक आनी रविंद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक मानाचे सोयरे म्हण हाजीर रावतले. वडील तियात्रिस्ट आनी फिल्म कलाकार सी डी सिल्वा हे खाशेले सोयरे म्हण ह्या महोत्सवाक हाजीर रावतले. राज्य शेतकी खात्यान सामुदायीक शेती कार्यावळीक चालना दिल्ल्यान अंदू भाताच्या लागवडीत वाड जावपाची शक्यताय शेती खात्याचे संचालक नेवील आफोन्सो हांणी उक्तायल्या. शेती खात्यान सामुदायीक शेती खातीर 90% अनुदान सुरू केल्ल्यान फाटले कांय वर्सांत सामुदायीक शेतीचे प्रमाण वाडलां. अंदू शेतकारांनी व्हडा प्रमाणांत सामुदायीक शेती खातीर फुडाकार घेतला. हे खातीर कृशी खात्या कडेनूय अर्ज आयल्यात. राज्यांत भाताची लागवड वाडोवपा खातीर आनी शेतकारांक परतून शेतकामांक येवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर शेती खात्यान सामुदायीक शेतीचो उपक्रम सुरू केला अशें शेतकी संचालक आफोन्सो हांणी सांगलें. उण्यांत उणे 10 परस चड शेतकारांक एकठांय शेत करपाक मेळटा. तातूंत भाताची लागवड करता. शेतकी खात्या कडल्यान तांदूळ आनी हेर पिकां खातीर जाय आशिल्ल्या यंत्रणेचेर 70 ते 90% अनुदान शेतकारांक मेळटा. आनी खबरो सोंपोवच्या आदीं पोटून एक फावट मुखेल खबरो. बाणावलेच्या जिल्लो पंचायत वांगडी आनी राज्यांतल्या हेर पंचायतींतल्या रित्या सुवातां खातीर 23 जूनाक पोटवेंचणूक जातली. नुस्त्यांच्या तात्यांची पोसवण करपा हेतान नुस्तेमारी खात्यान फाल्यां सावन 2 महिने नुस्तेमारी बंदी घोशीत केल्या. दुधसागर घसघसो फाल्यां सावन म्हळ्यार 1 जूना सावन पर्यटकांचे येरादारी खातीर बंद आसतलो असो आदेश उत्तर गोंय रानजीव पर्यावरण आनी पर्यटन विभागाचे उपरान संरक्षक हांणी जारी केला. मॉन्सून केरळात पविल्ल्यान 4 वा 5 जूनाक गोंयात पावतलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी संवसारीक तंबाखू विरोधी दिसा निमतान आयज देशभरात तरेकवार कार्यावळी जाल्यो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.